ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯ ಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕ ವರದೆ ಹರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನ ದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತ ಜಯ 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 ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. जे निरनिराळे गुरु आहेत ते आणि सद्गुरु असा विषय मांडायला समर्थांनी सुरुवात केली. आणि करामती दाखवणारे किंवा सभेला मोहून टाकणारे चेटूक करणारे शाबर मंत्र म्हणजे अशुद्ध विद्येचा मंत्र सांगणारे अनेक प्रकारचे चमत्कार हात चलाखी करणारे औषध सांगणारे किंवा धातूचं सुवर्ण कसं होईल अशी विद्या आपल्याकडे आहे असं सांगणारे किंवा दृष्टीबंधन करणारे या सगळ्यांना गुरु म्हटलं जातं. पण समर्थ असं म्हणतात की हे सद्गुरू नाहीत. गुरु जरी म्हटलं गेलं तरी सद्गुरू नाहीत. जो साहित्यामध्ये फार वरिष्ठ आहे, संगीतामध्ये फार श्रेष्ठ आहे, रागज्ञान ज्याच्यापाशी आहे, गीत नृत्य तान मान किंवा नाना वाद्य शिकवणारे जे आहेत, तर तेही एक गुरु आहेत. आता तर साहित्य गुरूंचं चाललेलंच आहे तिकडं प्रकरण, नाही का? प्रत्येक क्षेत्रामध्ये नावलौकिक कमावल्यानंतर येणारा जो अहंकार असतो, आपण साहित्यिक म्हणून देखील अहंकार निर्माण होतो. संगीतामध्ये फार मोठी प्रसिद्धी ज्याला मिळाली त्याची प्रसिद्धी आणि त्याचं वैभव असं पाहून भुलणारे अनेक लोक असतात, त्याच्या कच्छपी लागतात. अनेक वाद्यांमध्ये पारंगत असणारी मंडळी आहेत आणि त्यांची ती कला पाहून त्यांच्याही कच्छपी लागणारे लोक आहेत. ती विद्या शिकण्यासाठी कच्छपी, याचा अर्थ वाईट अर्थाने मी म्हणत नाहीये. पण पुढे पुढे ते सर्वज्ञ आहेत की काय असा भास त्यांच्या संगतीमध्ये व्हायला सुरुवात होते की ते म्हणतील ते प्रमाण. तेही एक गुरुच असतात पण सद्गुरू नाहीत. मोठी व्यक्ती ती की ज्या व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतर त्या व्यक्तीचं मोठेपण अजून लक्षात येतं. दुरून ती व्यक्ती मोठी जशी भासते तसं जवळ गेल्यानंतर ती व्यक्ती गुणांनी अधिक मोठी आहे असं लक्षात येतं. आपण समजत होतो त्याच्यापेक्षा ती उदार आहे, शांत आहे, सम आहे. जसा एखादा पर्वत आहे तो दुरून जितका दिसतो त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याची उंची अधिक समजते, तशी व्यक्ती असली पाहिजे. कित्येक मंडळी अशा प्रकारे साहित्य, संगीत, राग, ज्ञान, गीत, नृत्य, तान, मान, नाना वाद्ये शिकविती यांच्याकरता आयुष्याचे आयुष्य घालवतात. काही मंडळींनी तर विवाह केलेले आहेत आपल्या वयाचाही विचार न करता. विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नानापरी, का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती, जे यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर, तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हेती, असं समर्थ म्हणतात. हे सगळे गुरु आहेत, आपुली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता पैल पार पाववीता तो सद्गुरु वेगळा. गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो साचार कुळगुरु, परी ज्ञाने वीण पैल पारू पाविवी जेत नाही. समर्थ म्हणतात जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूंचे लक्षण, तथापि सांगो ओळखण होय जेणे, एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु म्हणती जनी. कोणी अक्षर गुरु असतात, अक्षर ओळख करून देतात, ते गुरुच. कोणी मंत्र गुरु असतात. या प्रत्येक गुरूंना मर्यादा आहे एवढंच समर्थांना सांगायचंय, बाकी काही जास्त सांगायचं नाहीये. मी एका ठिकाणी गेलो होतो तर तिथं अचानक एक फोन आला. काय त्यांना बहुतेक मावशी किंवा असं काहीतरी म्हणतात, त्या मावशी येणार आहेत. आणि घरातलं एकदम सगळं वातावरणच बदललं मावशी येणार आहेत असं म्हटल्यानंतर. घरात एकदम स्वच्छता सुरू झाली, हार आणले गेले, पेढे आणले गेले. मी विचारलं कोण मावशी आहेत, तर कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये त्या नर्स म्हणून आहेत आणि त्या मंत्र सांगतात. तुमच्या अडचणी लक्षात घेतात आणि अडचणीवर एक उपाय म्हणून मंत्र सांगतात असं मला समजलं. आणि त्या घरी येणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही, त्या सहसा कोणाच्या घरी जात नाहीत, पण त्यांचा निरोप आला की मी येणार आहे. आमचे नातेवाईक होते म्हणून मी चौकशी केली, कशी भेट झाली, ओळख झाली. त्यांना त्यांच्या कोणीतरी ओळखीच्या मंडळींनी सांगितलं, मग त्या हॉस्पिटलमध्ये ते गेले, तिथं वेळ काढून त्या यांना भेटल्या आणि त्यांनी एक मंत्र दिला. मंत्रगुरु याचा चांगला अर्थ गायत्री मंत्र देणार आहे आणि बाकी बरेच अर्थ असू शकतील. तसे हे मंत्रगुरु मला तो म्हणाला की तूही थांब भाऊ, मला घरी भाऊ म्हणतात. मी थांबलो, म्हणलं बघू मावशी कोण आहेत काय आहेत. आणि 1.5-2 तास वाट पाहिल्यानंतर त्यांचा फोन आला की मावशींना यायला वेळ नाहीये. मावशी आल्या नाहीत, मी माझ्या घरी परत आलो. गायत्री मंत्राचा गायत्री मंत्र मुंजीमध्ये सांगितला जातो ते जे सांगणारे आहेत तेही गुरु म्हटलं जातं. तसंच यंत्रकामावर देखील गुरु असतात, एक तंत्र गुरु असतात. या तंत्रविद्येबद्दल फारशी माहिती आपल्या कोणाला नाही आणि नाही हे चांगलं आहे. माझ्याकडे बरेच जवळपास 6-8 महिने 2 तांत्रिक येत असत मंगळवारी भेटीगाठी करता आणि ती तंत्र पूजा कसे करायचे याचं वर्णन सांगायचे, ते कसे रंगून जायचे. वडिलांनी मुलाला तंत्रविद्या शिकवलेली होती आणि वडिलांना अनेक कोणीतरी तंत्रगुरु होते. ते माझ्याकडे यायचं कारण स्वामी माधवनाथांकडून त्यांनी पूर्वी अनुग्रह घेतला होता, पण ती गोष्ट सुटली आणि ते तंत्रगुरूंच्या मागे लागले आणि सकाळी 6 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत अनुष्ठानातच त्यांचा वेळ जायचा, वेगवेगळी तांत्रिक विद्या आणि प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेनंतर प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रात्रीच्या वेळेला देखील त्यांची उपासना चालायची. एकूण प्रकरण भकास होतं इथं, तेव्हा जे उपस्थित असतील त्यांना आठवत असतील ते लोक येत असत. ते त्यांच्यातला मुलगा जो होता त्या मुलाला नंतर मानसिक उपचार करण्याची गरज भासायला लागली. त्याला मी एक डॉक्टर सुचवले, त्यांच्याकडे तो गेला. हे जे तंत्रगुरु असतात ते नाना प्रकारची यंत्र पूजा, कधी कधी घोर किंवा कधी कधी अघोर उपासना असं अशी देखील सांगतात. एक वस्ताद गुरु एक राजगुरु म्हणती जनी, एक कुळगुरु एक मानिला गुरु. एक कुळगुरु असतात म्हणजे आपली जी आपल्या कुळामध्ये चालणारी जी कर्म असतात ती कर्म त्यांनी लक्षात ठेवून आपल्या घरी येऊन करायची, ते त्यांच्या पद्धतीने येऊन करत असतात. कारण यांना वेळ नसतो, यांचे व्याप मोठे असतात. असं असल्यामुळे दुसऱ्यांनी यांच्याकडे येऊन कुळोपचार करायचे. एक मानिला गुरु, मानी व गुरु म्हणून देखील गोष्ट आहे, प्रकार आहे. जसे द्रोणाचार्य हे एकलव्याचे मानी व गुरु होते, त्यांनी प्रत्यक्ष विद्या शिकवली नाही पण त्यांनी त्यांना गुरु मानलं आणि गुरु मानून विद्या शिकायची असं त्यांनी ठरवलं. तसं कोणी कोणाला आदर्श मानावा आणि तो गुरु समजावा तशा प्रकारचे गुरु समाजात दिसतात. ते स्वतः गुरु म्हणून कदाचित निर्वत नसतील पण जो मानतो तो मात्र त्याला गुरुस्थानी मानतो, असंही होण्याची शक्यता असते. एक विद्यागुरु एक कुविद्यागुरु. विद्या म्हणजे शास्त्र, शास्त्र शिकवणारे. सांख्यशास्त्र आहे, पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा शास्त्र आहे, तर्क आहे, व्याकरण आहे आणि आताची सुद्धा निर्माण झालेली बरीच शास्त्र आहेत. पण विद्या याचा अर्थ ज्ञान असा खरा आहे. रामकृष्ण म्हणत असत की काही स्त्रिया विद्या स्त्रिया असतात आणि काही अविद्या स्त्रिया असतात. ज्या विद्या स्त्रिया असतात त्या सात्विकतेकडे घेऊन जातात आणि अविद्या स्त्रिया असतात तर त्या रजतमाकडे घेऊन जातात असं म्हणायचंय. तसं काही सात्विक विद्या असतात. एक कुविद्या गुरु, तर घातक क्रिया शिकवणारे देखील गुरु असतात, जारण मारण. एक असत गुरु, सत मार्गाला लावणारे वेगळे आणि पापमार्गाला लावणारे निराळे. हे जे असद्गुरु असतात ते गुरु म्हणून मिरवत नसतात, पण तुम्हाला सहज भेटले की तुमच्याशी जवळीक करतात आणि तुमचा भाऊ आणि तुमचं नीट चाललेलं असतं ते त्यांना पाहवत नाही. ते मित्रामित्राचं चांगलं चाललेलं त्यांना पाहवत नाही. कुठेही एखाद्या ठिकाणी काही चांगलं आहे असं म्हटलं तर त्याच्यातलं न्यून शोधायचा ते प्रयत्न करतात, आणि न्यून शोधून ते दुसऱ्याला खूप विश्वासात घेऊन सांगतात. मन कलुषित करणं हा यांचा जणू व्यवसाय असल्यासारखं असतं. एक याती गुरु दंड करते, आणि कोणी याती गुरु असतात. हे गुरु आता कमी झालेत आणि कायद्यांनी देखील हे जे याती गुरु आहेत त्यांच्यावर कारवाई बऱ्याच वेळेला केली जाते. म्हणजे यातीचे ठरलेले जे नियम असतात ते नियम त्या नियमाप्रमाणेच सगळ्यांनी चालावं. त्यांची कदाचित पंचायत असते, पंचायतीतूनच पंचायत शब्द बहुतेक आलेला आहे असावा. त्यांना सगळ्यांची पंचायत असते. यातीत जे असतात त्यांना नीट आपल्या यातीमध्ये ठेवणं आणि यातीच्या बंधनात ठेवणं हा जणू त्यांचा धंदाच असतो, आणि त्याच्याकरता ते दंड करतात, वेगवेगळे मार्ग याती बहिष्कृत देखील करतात. फार फार वेगळ्या टोकाला जाऊ शकतं सगळं प्रकरण. म्हणून त्यांनी याती गुरु दंड करते असं म्हटलेलं आहे. आणि याती बाह्य करणं कोणालाही, याच्यात काय यातना आहेत हे ज्याचं त्याला समजतं. ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे त्या भावंडांना याती बाह्य केलेलं होतं. त्यांच्याशी कोणी विवाह करायचे नाहीत, त्यांच्याशी कोणी संबंध ठेवायचे नाहीत. म्हणजे हे उच्च यातीतलं सांगतोय, ब्राह्मण यातीतलं सांगतोय. अजून देखील या सगळ्या कल्पना काही यातींमध्ये शिल्लक आहेत. एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु. म्हणजे राजा हाच गुरु. राजा गुरु याचा अर्थ तुम्ही ज्याच्याकडे नोकरी करता तो म्हणतो तो ते प्रमाण. तुम्ही तुमचा जो आश्रयदाता आहे त्याला अनुसरणं, तो सर्वज्ञ आहे असं समजणं, आणि तो म्हणतो त्याच्या बाहेर न जाणं. एक देवगुरु, देवगुरु म्हणजे देव ज्यांना प्रसन्न झालेला आहे असं जे सांगतात तेच त्यांच्याकडून सगळं ऐकून घेणं. या देवगुरूंची देखील एक जमात पूर्वी होती. त्यांना बोलवलं जायचं आणि ते भविष्य, तोडगे, उपाय, तुमच्या घरातल्या महत्वाच्या गोष्टी असं त्यांना सांगून त्यांचा सल्ला घेण्याचा प्रघात होता. एक बोलीचे जगद्गुरु सकळ कळा. आणि कोणी कोणी जगद्गुरु देखील असतात असं समर्थ म्हणतात. या जगद्गुरूंबद्दल फार न बोललेलं बरं. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे अनेक गुरु, ऐकतयांचा विचारू सांगी जाईल. एक स्वप्न गुरु, एक दीक्षा गुरु. स्वप्न गुरु म्हणजे तुम्हाला स्वप्न पडतात त्या स्वप्नाचा अर्थ उलगडून सांगणारे. कोणी कोणी स्वप्नामध्ये येऊन उपदेश करणारे असाही त्याचा अर्थ घेतात. माणसाला जी स्वप्न पडतात तर ती स्वप्न अकारण पडत नसून ती भविष्य जे आहे त्या भविष्याचं सूचक म्हणून स्वप्न पडतात. त्याच्यातून तुम्हाला काही संदेश मिळत असतात. पुढे होणाऱ्या घटना त्याच्याबद्दल सूचक गोष्टी स्वप्नामध्ये आधी समजतात. आणि आधी समजल्यामुळं त्याचा जर अर्थ समजला तर घातक स्वप्न असतील तर आधीच कल्पना येते आणि तुम्ही उपाय करू शकता. प्रत्यक्षात स्वप्न अपचनामुळे पडतं. पोट साफ न होणं, पोट साफ नसणं यामुळे स्वप्न पडतं. तुमच्या अंतर्मनात जे काही साठवलेलं असतं, वेगवेगळ्या गोष्टी साठवलेल्या असतात, दृक श्राव्य वाचन केलेलं, तर अशा अनेक कधी काय बाहेर येईल काही सांगता येत नाही. ती एक अजब दुनिया आहे. स्वप्नाची दुनिया ही एक अजब दुनिया आहे. तुमच्या मनोवृत्तीवरही अवलंबून असतं. आजच्या दिवशी घडलेल्या ज्या घटना असतात त्याचे सूक्ष्म संस्कार जे झालेले असतात, अथवा आठवडाभरात किंवा त्याच्या आधी महिनाभरात ज्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटतात, तर त्या अंतर्मनातून स्वप्न या रीतीने बाहेर येतात. आपल्या स्वप्नाचे दुसऱ्यांनी अर्थ लावणं ही फार चमत्कारिक गोष्ट आहे. आपलं जीवन अशा प्रकारे दुसऱ्यावर सोपवणं हे बरं नव्हे. जर झोप चांगली येत नसेल तर अर्धवट झोप आणि अर्धवट जाग या परिस्थितीमध्ये देखील स्वप्न पडतात. स्वप्नांवर सहसा विश्वास ठेवू नये. स्वप्न म्हणजे दृष्टांतासारखी जर गोष्ट असेल तो वेगळा विषय आहे. पण स्वप्नावर फारसं जाऊ नये. एवढंच नव्हे तर रात्री जी स्फूर्ती निर्माण होते ती जर दिवसा टिकली तरच खरी असते. कारण रात्री भावनेचा वेग जास्त असतो आणि दिवसा व्यवहाराचा वेग जास्त असतो. एक स्वप्न गुरु, एक दीक्षा गुरु दीक्षागुरु म्हणजे एखाद्याला संन्यास घ्यायचा आहे तर ज्यांनी पूर्वी संन्यास घेतलेला आहे अशा कोणाकडून तरी संन्यास घेण्याचा अधिकार आहे. संन्यासाची दीक्षा घेण्याचा अधिकार हा संन्याशाकडूनच संन्यास घ्यायचा असतो. ज्यांनी संन्यास घेतलेला आहे तो गुरु नसतो. तो बिचारा प्रयत्न करत असतो. त्यांनी कितीतरी गोष्टी सोडून दिलेल्या असतात त्याच्या आयुष्यातल्या आणि तो स्वतः झगडत असण्याची शक्यता आहे सोडून दिलेल्या गोष्टींबरोबर. आणि जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त होण्यासाठी देखील तो झगडत असण्याची शक्यता आहे. पण अशा प्रकारची दीक्षा देण्याचा अधिकार मात्र त्याला येतो. काही काही संन्यासी हे आत्मज्ञानापर्यंत पोचलेले असतात, तेही दीक्षागुरु, पण ते सद्गुरू असतात. पण संन्यास घेण्याची अनिवार्य इच्छा ज्याला झालेली आहे त्याला शास्त्राप्रमाणे संन्यास ज्यांनी घेतलेला आहे तो दीक्षागुरु चालतो. एक म्हणती प्रतिमा गुरु, तर कोणी असं म्हणतात की माणसांवर आमचा विश्वासच नाही. माणूस हा स्खलनशील असतो, तो स्वतःच नाना विकारांनी भरलेला असतो, तो पूर्ण पवित्र शुद्ध नसतो, त्याच्याऐवजी प्रतिमा परवडल्या असं कोणाकोणाला वाटतं. आणि म्हणून तुळशीबागेत जायचं आणि रामाच्या पायाशी माळ ठेवायची, तिथं कान लावायचा, आपणच त्या प्रतिमेकडून किंवा मूर्तीकडून आपल्याला मंत्र मिळाला अशी कल्पना करायची, त्याला गुरु मानायचा. एक म्हणती स्वये गुरु आपुला आपण, आणि बाहेर गुरु शोधायची आवश्यकता नाही. तुमचा मार्ग तुम्ही शोधला पाहिजे. तुमचा मार्ग तुम्हाला समजतो. बाहेर गुरु नाहीच आहे. खरं म्हणजे आपलं आचरण हाच आपला गुरु असला पाहिजे, आपले विचार हाच आपला गुरु असला पाहिजे, त्या विचारांची शुद्धी करत जावी. बाहेर गुरु हवेत कशाला. आणि बरीच यशस्वी मंडळी देखील त्यांना मिळालेल्या यशाखातर आपणच आपले गुरु असावेत आणि बाकी कोणाला अनुसरणं बरोबर नाही असं शिकवत असतात, असं सांगत असतात. जे यातीचा जो व्यापारू तेते त्याचे तितुके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे. असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे. समर्थांना इतके गुरु आणि त्या गुरूंचं वर्णन आणि ते त्याच्या मर्यादा एवढ्या करता सांगायच्यात की कोणाचं जीवन भरंगळू नये, कोणाचं जीवन फसू नये, एवढाच त्यांचा उद्देश आहे. जो जिथं आणि जेवढा आहे त्याच्यापेक्षा अधिक कोणी कोणाला मानू नये याकरता स्पष्टपणे समर्थांनी लिहून ठेवलंय. याच्यापेक्षा अन्य हेतू नाही. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी जे जे गुरु म्हणून आहेत त्यांच्या ठिकाणी एक विशेष गुण असू शकतो. जसं दत्तात्रयांनी किती गुरु केले, ज्या ज्या ठिकाणी एक विशेष गुण प्रगटला तर ती ती व्यक्ती वस्तू पदार्थ प्राणी मात्र देखील गुरु आहे असं दत्तात्रयांनी मानलं, ही गुणग्राहक वृत्ती झाली. पण हे मानलं आणि त्यांच्याकडून तो गुण शिकला, त्यांच्याकडून उपदेश घ्यायला दत्तात्रय गेले नाहीत. त्यामुळे तशा प्रकारे गुण शिकण्यासाठी, समजून घेऊन गुण शिकण्यासाठी गुरु अनेक असतील. पण सद्गुरु जे थेट उपदेश करतात असे सद्गुरु मात्र खरे आपल्या कामाचे आहेत. समर्थांचा हा जो दासबोध आहे तो सर्वसाधारण सर्वांसाठी जरी असला, सर्वांसाठी असला तरी देखील ज्यांना परमार्थ करायचे त्यांच्यासाठी विशेष करून आहे. बाकीच्यांनी साहित्य क्षेत्रातले खूप दिग्गज आहेत आणि त्यांना गुरु मानलं तर समर्थांचं काही जात नाहीये. संगीत क्षेत्रातले कोणीतरी दिग्गज आहेत आणि त्यांच्या पाठी सगळं आयुष्य लावलं तर समर्थांचं काही जाणार नाहीये. समर्थ फक्त वस्तुस्थिती लक्षात आणून देत आहेत आणि ती जे परमार्थ करू इच्छितात त्यांना लक्षात आणून देत आहेत. ते तिकडे जाऊन सांगणार नाहीयेत की तुम्ही गुरु नाही आहात. ते गुरु असतील तर त्यांच्या थाटात ते वावरत. पण समर्थांना असं सांगायचं की गुरु कोण, जो ब्रह्मज्ञान उपदेशी. अज्ञान अंधार निरसी, जीवात्मया शिवात्मयासी ऐक्यता करी. सद्गुरूंबद्दल समर्थ सांगतायत की ब्रह्मज्ञानाचा उपदेश जो करतो, जो अज्ञानाचा अंधकार दूर करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची कारण यया अज्ञाना मूळ. ज्ञान आणि अज्ञान म्हणजे अमुक भाषा मला येत नाही हे माझं अज्ञान आणि अमुक भाषा येते हे ज्ञान, याच्या पलीकडे खरं म्हणजे ज्ञान ही गोष्ट आहे. त्याच्याबद्दल ते ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असं म्हणतात. आत्मज्ञानाला समर्थ ज्ञान असं म्हणतात आणि आत्मज्ञानाच्या व्यतिरिक्त असणाऱ्या ज्या गोष्टी त्याला ते अज्ञान म्हणतात. त्या गोष्टींना अज्ञानातलं ज्ञान असं म्हटलं जातं. संसाराच्या ज्ञानाला अज्ञानातलं ज्ञान असं म्हटलं जातं. पोट भराव्याची विद्या. आपल्याला असं नाही करता येणार की हे अज्ञान आहे म्हणून ते शिकायचंच नाही. पोट भरण्यासाठी हे सगळं शिकावं लागतं. आणि आपलं उदरनिर्वाहण आणि आपल्या बरोबर जे आहेत त्यांचं तेही व्यवहार म्हणून करावंच लागतं. पण जन्म मरणाच्या फेऱ्यातून दूर करणं हे होण्यासाठी आपण कोण आहोत, आपण देह आहोत की मन आहोत की बुद्धी आहोत, का देह मन आणि बुद्धी याच्याही बुडाशी आणि काहीतरी आहे. कारण देहच जर मी असेल तर मी देहाला माझा देह म्हणतो, माझं मन असं म्हणतो. मला ज्ञान नसलं तरी कोणीही आपण सर्वजण, याचा अर्थ देह हे माझं साधन आहे आणि देह वापरणारा कोणीतरी वेगळा आहे. मन हे माझं साधन आहे, माझ्या बुद्धीला पटलं तर मी मान्य करीन असं मी म्हणतो. म्हणजे तुझी बुद्धी हे तुझं साधन आहे आणि मान्य करणारा कोणीतरी वेगळा आहे. बुद्धीनी पटवून घ्यायचंय, बुद्धीनी तर्क समजून घ्यायचा आहे, समजून घेणारा अनेक बुद्धीच्या पलीकडे आहे. इंद्रियांचं जे सुख होतं ते सुख अनुभवणारा इंद्रियांपेक्षा वेगळा आहे. सुख मला होतं इंद्रियांच्या साह्याने. हा मी कोण हे मला सांप्रत माहीत नाही. हे माहीत नसणं हे अज्ञान आहे. आपण कोण आहोत याचाच विसर असणं हे अज्ञान आहे. आपल्याला देह मन बुद्धी समजणं हे अज्ञान आहे. या अज्ञानाचा अंधकार जे दूर करतात आणि देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं आत्मचैतन्य आहे ते तुझं खरं स्वरूप आहे असा जे उपदेश करतात, जीव आणि शिव यांची ऐक्यता करतात ते सद्गुरु. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोभा माऊली प्रभु स्वामी जी राम राम. बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।